पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम थेसलनिकाकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 3 मराठी तिमथ्याकडे सोपलेली कामगिरी आमच्याने आणखी दम धरवेना तेव्हा आम्ही अथेनेतच एकटे मागे राहावे हे आम्हास बरे वाटले आणि आम्ही आपला बंधू तिमथ्य ख्रिस्ताच्या सुवार्तेत परमेश्वराचा सेवक याला यासाठी पाठवलं की त्याने तुम्हास स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा. तो असा की या संकटात कोणी घाबरू नये, कारण आपण यासाठीच नेमलेले आहो हे तुम्ही स्वतः जाणून आहात. कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हास सांगून ठेवले की आपणास संकटे भोगायची आहेत, त्याप्रमाणे घडलंही हे तुम्हाला कळले आहे. यामुळे मलाही आणखी दम धरवेना म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठविले. कोण जाणे, भूलविणाऱ्याने तुम्हाला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. आता तिमथ्याने तुम्हापासून आम्हाकडे येऊन तुमचा विश्वास व प्रीती याविषयी आणि जसे आम्ही तुम्हास भेटावयास उत्कंठित आहोत तसे तुम्हीही आम्हास भेटावयास उत्कंठित असून आमची नेहमी चांगली आठवण करता याविषयीचे शुभवर्तमान आम्हास कळविले. यामुळे बंधूंनो, आम्हाला आपल्या सर्व अडचणी व संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हाविषयी समाधान मिळाले, कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिर आहात तर आमच्या ठाई जीव आहे. आम्ही आपल्या परमेश्वरासमोर तुम्हामुळे ज्या सर्व आनंदाने आनंदित आहो त्याबद्दल आमच्याने तुमच्या संबंधाने परमेश्वराचे किती उपकार स्मरण करवेल. आम्ही रात्रंदिवस अतिशय प्रार्थना करतो की आम्ही तुमचे तोंड पहावे आणि तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी. आता परमेश्वर आपला पिता हा व आपला प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः आमचे तुम्हाकडे येणे निर्विघ्न करो आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकावर व सर्वांवर वाढवून विपुल करो, यासाठी की आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनासहित येईल त्यावेळेस तुमची अंतकरणे परमेश्वर आपला पिता याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यास त्याने ती स्थिर करावी. आमेन.